माझी आवाज मला मी कुणी दळीत असले ना अशी बघ माणसं लोक उभी
राहते
करी
साधू माझं दगड असं केलं
ठरवलं
नवागाळा
बाहेर
माझे बाई
निवेदन
आई लग्नासाठी आज
हळदीचा गळा ना पूर्वी पण म्हणा तुम्ही
झालेलं आहे झालेलं आहे झाला असून
त्यांनी
हळदीचा गळा झालंय सगळीकडे पण म्हणा तुम्ही
नको नको
आम्ही गेलो म्हणजे गेले नाही पण गाणं नाही
घेतलं समजा लक्ष दे
चांगला भजनाचा गळा म्हणत
हा भजनाचा म्हणत
मी म्हणलं तो भजनाचा भजनाचा गळा मी तर घेते पाण्या जाता ताना माझा रागू संगत या हिरे माझ्या
वाटत
काय इथं पण नाही बंद करायचं तू म्हण
मला समजलं समज